लिस्टरिन डिसीज या एका गंभीर त्वचारोगाबद्दल बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत जागतिक दर्जाचे ज्येष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शरद मुतालिक. डॉक्टर, मला सांगा, ब्लिस्टरिन डिसीज होण्यामागची कारणं काय आहेत आणि ब्लिस्टरिन डिसीजची लक्षणं काय आहेत?
आज आपण ऑटोइम्युन ब्लिस्टरिन डिसीज बद्दल बोलतोय. तर ऑटोइम्युन ब्लिस्टरिन डिसीज होण्याचं कारण म्हणजे एखाद्या देशामध्ये आतंकवादी कसे तयार होतात, तशा काही पेशी तयार होतात आणि त्या आपल्याच पेशींवर हल्ला करतात त्वचामधल्या, आणि मग पाण्याने भाजल्यासारखे फोड त्वचेवर उमटतात आणि ती त्वचा सोलवटल्यासारखी होते.
कुठल्याही प्रकारच्या ब्लिस्टरिन डिसीज बद्दल अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 9341800200 या नंबरवर.